सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि थॉट ऑफ द डे ची वेळ झाली. आजकाल सोशल नेटवर्किंग ऍप्लिकेशन वेबसाईट्स यांच्यावरती प्रचंड सुंदर सुंदर थॉट्स वाचायला मिळतात. म्हणजे काही लोक मेसेज करतात की आजकाल जीवनाचं सार शिकवणारे इतके मेसेजेस येत आहेत की व्हॉट्सअप नव्हतं त्याच्या आधी मी कसा जगत होतो हेच आता आठवत नाहीये. हे सगळं गमतीने आपण बोलत जरी असलो तरी पण कधी कधी असं होतं बरं का, खूप निगेटिव्हिटी साचलेली असते मनामध्ये आणि एखादा छानसा थॉट तुम्हाला वाचायला मिळतो आणि तुम्ही इन्स्पायर होऊन जातात. असंच एक फार सुंदर थॉट आहे, मंजिल की ओर बढते वक्त इंसान को कभी हौसला नहीं खोना चाहिए क्योंकि पर्वतों से निकली नदी की धारा उसने आज तक ये नहीं पूछा कि सागर कितना दूर है. म्हणूनच ज्या ज्या लोकांचं नाव सागर आहे त्यांना सलाम. ओके, याला म्हणतात थॉटचा चुकीचा अर्थ काढणं. असो, तुम्हाला अर्थ कळालेला आहे. सुंदरशा दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आणि एक सुंदरसं गाणं सुद्धा प्ले करूयात. दर्द दिलो के फ्रॉम द एक्सपोज. एन्जॉय, बजाते राहो.